नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. विकसीत भारत रोजगार हमी आनी आजीविका अभियान ग्रामीण म्हणजे जी रामजी विधेयक 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मंजुरी दिली. संसदेन हें विधेयक हालींच सोपिल्ल्या शियाळी अधिवेशना वेळार मंजूर केल्लें. हो कायदो विकसीत भारत एट 2047 राष्ट्रीय दृश्टीकोनाकडे सुसंगत अशी ग्रामीण विकासाची चौकट स्थापित करपाचो प्रयत्न करता. ह्या कायद्याखाला ज्या कुटुंबातलो प्रौढ सदस्य अकुशळ शारिरीक काम करपाक तयार आसा अशा प्रत्येक ग्रामीण कुटुंबाक प्रत्येक आर्थिक वर्सांत किमान 125 दिसांच्या मजुरी अंतर्गतच्या रोजगाराची वैज्ञानीक हमी दिल्या. भारत आणि न्यूझीलंडान आज इतिहासिक मुक्त व्यापार कबलात वाटाघाटी यशस्वीरित्या पुराय केल्याची घोषणा केली, जी भारताच्या इंडो पॅसिफिक प्रदेशाकडे आशिल्ल्या संबंधांनी एक प्रमुख आर्थिक आणि धोरणात्मक पावणं असा. 5 औपचारिक वाटाघाटी फेऱ्यो, खुबशे प्रत्यक्ष आणि आभासी मध्यस्थी अशी सतत आणि तीव्र चर्चा करून ही कबलात पुराय झाली. आज नवी दिल्लीत माध्यमांक माहिती दितना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी सांगले की मुक्त व्यापार कबलात शेतकार, उद्योजक, विद्यार्थी, बायला आणि नवोन्मेषकां खातीर व्यापार उभारणी वरवी विविध संधी निर्माण करतले.
This is a free trade agreement with New Zealand, which will not only include trade, education, R&D and innovation, services sector in a very big way, tourism, sports, particularly to benefit our farmers and dairy through technical collaboration, which will help them upgrade quality, productivity and therefore the incomes of our farmers and dairy persons.
न्यूझीलंडा वांगडा कबलात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे समपदस्थ लक्सन हांचे मधले संबंधांक उच्च धोरणात्मक पातळी वरपाची दूरदृष्टी प्रतिबिंबित करता. तांणी मुखार अधोरेखित केले की भारत न्यूझीलंड FTA भारताच्या 100% निर्यातीर शून्य शुल्क सुनिश्चित करतले, सगळ्या टॅरिफ रेशातल्यान टॅरिफ काढून उडयतले, ज्याका लागून शेतकार, MSME, कामगार, कारागीर, बायला, फुडारपणाखालचे उद्योग आणि तरणाट्यांक फायदो जातलोच, तर कापड, वस्त्र, चामडे आणि पादत्राणा यासारख्या कामगार केंद्रीत क्षेत्रां खातीर प्रचंड संधी उपलब्ध जातली असे गोयल हांणी म्हळे.
This FTA provides opportunities for all sections of our export community, opens up new doors for new exporters with new products wishing to diversify their export basket, and at the same time helps every region of the country, north, south, east, west, northeast, in different areas.
पर्यावरण, रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी स्पष्ट केले की सरकार अरावली प्रदेशात शारीकरणाची कसलीच योजना आखना आणि तांचे एकमेव आणि विशेष लक्ष या पर्वत रांगाचे संरक्षण करपाचेर आसा. नवी दिल्लीत एका वृत्त संस्थेकडे उलयताना यादव हांणी म्हळे की फुलेरा, अजमेर, उदयपूर आणि बुंदी सयत खुबशी शारां पयलींच अरावलीत आसात, जय शतकान शतकां मानव रावतात. सर्वोच्च न्यायालयान अरावलीचे संरक्षित क्षेत्र परिभाषित केला. व्याख्येच्या आधारान राज्यांक कडक नियम तयार करप आवश्यक असा असे त्यांनी म्हणले. जवळजवळ 90% क्षेत्रात खाणकाम शक्य ना असे त्यांनी म्हणले.
अरावली की पिटिशन 1985 से चल रही है. इस पिटिशन में चलने के बाद अरावली में माइनिंग के स्ट्रिक्ट नियम होने चाहिए, इसके हम भी पूरी तरीके से समर्थन करते हैं. कुछ यूट्यूब चैनल ने और कुछ लोगों ने एक कंफ्यूजन खड़ा कर दिया कि 100 मीटर का अर्थ होगा टॉप के 100 मीटर. ऐसा नहीं है. जो पर्वत का बेस स्ट्रक्चर है, अगर वो जमीन के अंदर भी 20 मीटर है, वहां से लेके 100 मीटर तक प्रोटेक्शन है.
परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर फाल्या प्रधानमंत्र्यांचे विशेष दूत म्हणून श्रीलंकेक भेट दितले. परराष्ट्र मंत्रालयान आज सांगिल्ल्या प्रमाण तांच्या भेटीवेळार डॉक्टर जयशंकर श्रीलंकेच्या फुडाऱ्यांची भेट घेतले. मंत्रालयान मुखार म्हळा की ही भेट भारताच्या शेजारी पयली धोरणार उजवाड घालतली, तशेंच चक्रीवादळ दितवान जाल्ल्या विध्वंसाक फुडो करपाक सुरू केल्ल्या ऑपरेशन सागरबंधूच्या संदर्भात ही भेट आसा. भारतीय हवामान खात्यान आज पूर्व उत्तर प्रदेशात काय सुवातींनी तीव्र थंडीची ल्हारां येवपाची शक्यताय उक्तायल्या. बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशात काय सुवातींनी आज थंडीचो दीस उरपाची शक्यताय आसा. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, त्रिपुरा, ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड आणि ईशान्येकडच्या राज्यांनी आज दाट धुक्याची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. बायलांच्या क्रिकेटात भारत आणि श्रीलंका हांचे मदीं जावपी 5 मॅचींच्या मालिकेची दुसरी T20 मॅच फाल्यां विशाखापट्टणमात जातली. सांजवेळा 7 वरांचेर मॅच सुरू जातली. हे मालिकेत यजमानांनी 1-0 अशी आघाडी घेतल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौर हांच्या फुडारपणाखाला आशिल्ल्या भारतीय पंगडान काल राती विशाखापट्टणमात जाल्ल्या पहिल्या T20 सर्तीत श्रीलंकेक 8 विकेटींनी हारयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.